मत्तय अध्याय 10. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यास जवळ बोलावून त्यांनी अशुद्ध आत्म्यास काढावे आणि सर्व प्रकारचे विकार व सर्व प्रकारची दुखणी बरी करावी असा अधिकार त्यास दिला. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जप्तीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातार, अल्फीचा पुत्र याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला धरून देणारा यहुदा इस्करियोत. या 12 जणास येशूने अशी आज्ञा करून पाठविले की
विदेशांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोनी यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर इस्रायलाच्या घरची जी हरवलेली मेंढरे त्याचकडे जा. जात असता असा उपदेश करा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठ्यास शुद्ध करा, भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे, फुकट द्या. सोने रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका. वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वाहणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून पहा आणि तुम्ही निघून जाईपर्यंत त्याच्या येथे राहा. आणि घरात जाताना तुला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो, ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झाडून टाका. मी तुम्हास खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा यांच्या प्रदेशाला सोपे जाईल. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरास तसे मी तुम्हास पाठवतो. यास्तव तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे साळसूद व्हा. मनुष्यांविषयी जपा, कारण ते तुम्हास न्याय सभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हास फटके मारतील. आणि देशाधिकारी व राजे यास व विदेशास साक्ष पटावी म्हणून तुम्हास त्यास पुढे माझ्यामुळे नेतील. जेव्हा तुम्हास स्वाधीन करतील तेव्हा कसे काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे याची त्याच घटकेस तुम्हास प्रेरणा होईल. बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या बापाचा आत्मा हाच तुम्हामध्ये बोलणारा आहे. भाऊ भावाला व बाप मुलाला जीवे मारण्यास धरून देईल आणि मुले आई बापांवर उठून त्यास जीवे मारतील. माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका नगरात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हास खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाची नगरे तुम्हास आटोपणार नाहीत. गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे. घर धन्यास बाल जबूल म्हटले तर घरच्या माणसास किती विशेष करून म्हणतील. यास्तव त्यास भिवू नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हाशी अंधारात बोलतो ते उजेडात सांगा आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून गाजवा. जे शरीराला वधितात पण आत्म्याला वधावयाला समर्थ नाही त्यास भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. दोन चिमण्या दमडीला विकतात की नाहीत, तथापि तुमच्या बापाच्या सत्तेशिवाय त्यातून एकही भूमीवर पडत नाही. तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहेत. यास्तव भिवू नका, बहुत चिमण्यांहून तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. मी पृथ्वीवर शांतता चालवावयास आलो असे समजू नका. मी शांतता चालवावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यात विरोध पाडण्यास मी आलो. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करीतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलग्यावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करीतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखिला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमाविला तो त्याला राखील. जो तुम्हा स्वीकारितो तो मला स्वीकारितो, आणि जो मला स्वीकारितो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारितो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल, आणि धार्मिकाला धार्मिक म्हणून जो स्वीकारितो त्याला धार्मिकाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हास खचित सांगतो.